کہ مانا کہ ہر شے بھی یہاں فانی ہے, مگر امر رہے گا سمیدھان جو میرے بھیم بابا کی نشانی ہے,
میرے بھیم بابا کی نشانی.
آپ تو پونگا پنڈتوں کی دال گل نہیں سکتی, آپ تو پونگا پنڈتوں کی دال گل نہیں سکتی, اندھیرے میں ان کی شمع جل نہیں سکتی. ارے کہتے ہیں یعنی بھیم کے سمیدھان کے بغیر, ارے اس دیش کی گاڑی اب تو چل نہیں سکتی, اب تو چل نہیں سکتی, اب تو چل نہیں سکتی.
اس دیش کی گاڑی اب تو چل نہیں سکتی.
آنے منون چاہ لوکرنا سانگے ماز منون بھائی, اور اس لیے کہنا ہے ہر نوجوان سے میرا کہنا ہے, آنے سامان میں دھیان دیوں گائے کا رمیش گائیکوڑ صاحب ایچ او پی نو پننا 200 روپے سے بھیٹ آنے لیے. آنے منون کے مودی سرکار والا آج مادہ سانگنا ہے ہر شیر جائے بھیمو والا وجے بھائی ہر شیر سمیدھان ہے سب میرے میں چھپے گا نہیں سالا ہمارے संविधान है, सब मेरे में छुपे का नहीं साधन। गौतम भाई साबड़े बगुन अजून काय रे टीव्ही द्यायला याला काय अर्थ राव काका। गौतम भाई साबड़े यांच्या वतीने 500 रुपयाची भेट आलेली आहे। संविधान है, संविधान है, सत मेरे मैं छुपे का निर्माण केली असेल तर ती ओळख जयाबाई खेकडे यांनी माझा आवाज यांना ऐकवला गौतम भाई यांना, आणि त्यावेळेस या ठिकाणी मला संधी मिळाली आणि म्हणून दुनियादारी करके यांच्या वतीने 500 रुपयाची भेट आलेली आहे। अशोक निकाळजी साहेब यांच्या वतीने भेट आलेली आहे, मी फार मनापासून त्यांचा आभारी आहे। गौतम भाई सप्पा यांच्या, गौतम भाई साबळे यांच्या कविता अशोक भाई निकाळजी यांच्या वतीने भेट आली। गौतम भाई, गौतम भाई माझा नगर सेवक झालाच पाहिजे हे 500 रुपये। आमदार तर भाई तू झाल्याच आहे। अरे दुनिया नाही चाहूंगा। भीमसी ने हमें बलवान बना डाला है। चंद्रकांत निर्मोने कहते हैं भीमसी ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना ऐसी चट्टान बना डाला है। अरे भीमसी के संविधान का करिश्मा देखो, एक चाय बेचने वाले को दोबारा पंतप्रधान बना डाला है। मोतीलाल लुधिया साहब इनके ओर से नजर आया है। बन बैठा है कोई सीएम, संविधान है सत मेरे मैं छुपेगा कैसा। आयुष्मान रमेश गायकवाड़ साहब यांच्या वतीने पुन्हा 200 रुपयाची भेट आलेली आहे। भाई गीताचा सेवक आहे आणि काय केलं पाहिजे। माझं जान जवान मुलांना देखील सांगणं आहे, त्यावेळेस त्या काळी दलित कॅन्सरचा काळ वेगळा होता। कुठलंही आंदोलन करताना 10 वेळा विचार केला पाहिजे, कारण नेते मंडळी पुढे जायला सांगतात स्वतः मागे उभं राहतात। अरे हिंदू मुस्लिम छोड के येशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, येशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर वो हिंदू चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है और मेरे भीम के संविधान पर पूरा ये भारत चलता है, पूरा ये भारत चलता है। हिंदू मुस्लिम छोड़ के बुतो, हिंदू मुस्लिम छोड़ के बुतो, आपले कवी शोधत असतो इकडून तिकडून इकडून तिकडून कसे तरी। प्रवीण राज हाऊस त्यांचं गाणं ते म्हणतात भारत घर है अपना मानो, नगर सेवक वाला मिळून पुन्हा 200 रुपयाची भेट आलेली आहे। क्योंकि हर शेर चे भिमुख वाला संविधान है सब तेरे